पुत्र सत्वी हुंदे समालेंदो ते तीक ना कर समा सकी
ਨਾ ਕਰ